स्तोत्र संहिता अध्याय 87. परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे. याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास सिओनेचे द्वार अधिक प्रिय आहे. हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. रहाब आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन. पाप पलिष्टी सोर व कुश म्हणतात, त्यांचा जन्म तिथलाच. सिओनेविषयी असे म्हणतील की हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील. लोकांची नोंदणी करताना याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहिल. गायन करणारे आणि वाद्य वाजवणारेही म्हणतील की माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.